रामाने रावण आणि इतर बलाढ्य राक्षसांना ठार मारले, कृष्णाने नरकासुराचा वध केला, विष्णूने मोहिनीचे सुंदर रूप घेऊन भस्मासुराचा अंत केला. परंतु आज पर्यावरणाचा घात करणाऱ्या प्रदूषण या महाराक्षसाचा वध करण्यास कोण पुढे येणार आहे? ईश्वर, मनुष्य, समाज की एखादा देश? प्रदूषण महाराक्षसाचा वध करणे हे कुणा एकाचे काम नाही की देवाचेही काम नाही. भूतलावरील संपूर्ण मानवजात जर समन्वयाने एकत्र आली तरच या राक्षसाचा वध होऊ शकतो. पर्यावरण पर्यावरण हा शब्द आपल्याला अलीकडे सतत ऐकू येत असतो, परंतु पर्यावरण म्हणजे नक्की काय हे आपण मुळीच लक्षात घेत नाही. वर्तमानपत्र, टी व्ही व तसेच इतरही माध्यमांवर विषयाची चर्चा चालू असते. स्क्रीनवर मोठे मोठे लोक अवघड शब्द वापरून चर्चाही करत असतात. वाचनालयात गेलो तरी इथे आपल्याला या विषयावरची पुस्तके आढळून येतात, पण ती दिसली की आपण ती दूर ढकलतो आणि